till 5:30?
Yeah.
Yes.
Ephesians chapter 5, please.
Efesicaras pătră, te-ați apat să o adhiai.
Now, while you're finding the place, let me just take the opportunity to thank you all very, very much indeed for the warm welcome and for the interest in the scriptures.
Ha shastra bhag ugadat astana mala he sangu dya. Tumhi majha premane je swagat kele ani devacha vachan aiknyamadhe je tumhi ruchi dakhavli yabaddal mi aple sarvanche manapasun abhar manto.
I can say genuinely that you have refreshed me. And I hope that the scriptures have been a refreshment to you as well.
प्रामाणिकपणे मी सांगतो तुम्ही माझ्या जीवाला सांत्वन आणलेलं आहे आणि निश्चित वाचलेले देवाच्या वचनातून तुमच्याही मनास सांत्वन प्राप्त झालं असावं.
Now the things we have been learning, we have seen very briefly this afternoon, must have an effect upon how I walk, how I live, how I am in the local assembly.
अगोदरच्या सत्रामध्ये आपण हे पाहिलं, ह्या ऐकलेल्या सर्व सत्यांच्या द्वारे मी माझ्या स्थानिक मंडळीमध्ये कसा जगतो, वागतो, राहतो, बोलतो याचा खरं परिणाम दिसून यायला हवा आहे.
But it goes further and it must affect my family as well.
त्यापेक्षा अधिक एक पाऊल पुढे जाऊन आपण हे पाहतो की त्याचा परिणाम माझ्या कौटुंबिक जीवनामध्ये पण झाला पाहिजे.
The family is under tremendous attack by the devil.
आज सैतानाच्या द्वारे कुटुंब व्यवस्थेवर आघात केला जात आहे.
Because it is the unit upon which God builds societies of men.
कुटुंब हे असं स्थान आहे जिथे मनुष्यांचा समाज याची रचना देव करत असतो.
So marriage, the raising of children, the keeping of an orderly home, the devil attacks all of these things.
विवाह, लेकरांचं योग्यरित्या पालन पोषण करणं आणि कुटुंब व्यवस्था पुढे नेणं यावर नेहमी सैतान आघात करत असतो.
Now God expects a very high standard from us.
आणि आपल्याकडून देव त्याच्या बाबतीत ह्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणाची अपेक्षा करीतो.
And we want to look at something of this in chapter 5.
आणि त्यापैकी काही बाबी आपण इफिस 5 मधून पाहणार आहोत.
And Paul says to the Ephesians, having exhorted them to submit themselves one to another in the fear of God, in verse 21.
21व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा असं म्हणून पौल त्यांना असा बोध करतो.
So this again brings us back to the thought of lowliness, humbleness, forbearing one another in love.
पुन्हा वाचलेल्या वचनांच्या द्वारे नम्रता, सौम्यता, सहनशीलता आणि एकमेकांना प्रीतीने वागून घेण्याकडे आपलं लक्ष वेधलं जातं.
From verse 22 he then begins to speak about family matters.
22व्या वचनापासून मग तो पुढे कौटुंबिक व्यवस्थेच्या बाबतीत बोलत आहे.
We'll read from 22 to the end of the chapter, please.
22 ते शेवटपर्यंत आपण वाचूया. इफिसकरास पत्र 5वा अध्याय 22वे वचन. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने जल वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाक, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करीतो तो स्वतःवरच प्रीती करीतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही तर तो त्याचे पालन पोषण करीतो. जसे ख्रिस्तही मंडळीचे पालन पोषण करीतो तसे तो करीतो. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहो. म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एक देह होतील. हे रहस्य मोठे आहे पण मी ख्रिस्त व मंडळी यांच्या संबंधाने बोलतो आहे. तथापि तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.
And again, we trust God will bless His word to us.
पुन्हा आपण हा विश्वास करतो की प्रभू वाचलेल्या वचनांवर आपला आशीर्वाद देईन.
So often I have heard these verses used as a stick, mainly to beat the women.
अनेक वेळा मी असं ऐकलं की ह्या वचनांचा वापर एका काठीप्रमाणे केला आणि त्या काठीचा प्रहार बहिणींवर करण्यात आला.
But to see the verses like that is really to despise the word of God.
परंतु अशा प्रकारे वचनाचा वापर केला गेला असेल तर ते वचनाचं निंदा करण्यासारखं आहे.
Paul is about to bring to the attention of these Ephesian believers who were once so immoral. He's going to bring the beauty of the church before them.
इफिसेतील विश्वासणाऱ्यांना जे अगोदर पाहता अनैतिक असे जीवन जगणारे होते त्यांना आता मंडळीमध्ये आल्यानंतर किती सुशोभित देवाने केलेला आहे ते चित्र तो मांडू इच्छित आहे.
These verses about the behavior of the wife to the husband to the wife.
पतीचं पत्नीशी वागणं आणि पत्नीचं पतीशी वागणं.
They are not written in isolation. We must read them in context.
ते उगीचच या ठिकाणी काही संदर्भ नसताना लिहिलं असं नाही, ते संदर्भासहित लिहिलेली वचन आहेत.
And Paul says toward the end of the section, now brethren, this is a great mystery. And remember, a mystery in the New Testament is not something hard to be understood.
आणि म्हणून ह्या भागाच्या शेवटी पौल लिहिताना असं म्हणतो, हे रहस्य तर मोठे आहे आणि रहस्य असं नाही नवीन करारामध्ये जे अजूनही समजण्याकरिता कठीण असं आहे.
A mystery in the New Testament is something that has been deliberately hidden by God and now revealed.
ते रहस्य म्हणजे असं की जे मुद्दाम जाणून बुजून देवाने अगोदर लपून ठेवलं होतं परंतु आता ते रहस्य प्रगट केलेलं आहे.
And Paul is saying to them, now brethren, the relationship of a husband and wife is a picture of Christ and the church, and nobody knew about that until it was revealed to me.
जोपर्यंत पौल म्हणतो मला हे प्रगट केलं गेलं नाही तोपर्यंत हे कोणालाही माहित नव्हतं. काय की पती आणि पत्नी यांचे नाते संबंध जणू ख्रिस्त आणि मंडळी यांच्या नाते संबंधाप्रमाणे आहे.
The church was in the mind and the heart of God before time began.
वेळेच्या सुरुवात काळाची सुरुवात होण्याच्या अगोदरच देवाच्या मनात मंडळी होती.
That's when we were chosen. That's when divine love was set upon us.
तेव्हाच तर आपली निवड केली गेली. तेव्हाच तर दैवी प्रेम आपल्यावर प्रकट करण्यात आलं.
So now when God brought the universe into being,
म्हणून जेव्हा देवाने विश्व अस्तित्वात आणलं,
he was making physical things as pictures of his great purpose concerning the church.
तेव्हा तो या शारीरिक भौतिक गोष्टींच्या द्वारे त्याच्या मंडळीचे रूप आणि रचना प्रकट करत होता.
God didn't just make creation the way it is because well, he couldn't think of a better way.
दुसरा काही विचार करू शकलो नाही म्हणून त्याने एखादं विश्व निर्माण केलं असं देवाच्या बाबतीत नाही.
Creation and its order is all to reflect Christ and his relationship to the church.
निर्मिती आणि निर्मितीत लावून दिलेला क्रम आपल्याला ख्रिस्त आणि ख्रिस्ताच्या द्वारे लावून दिलेला क्रम याचं चित्र आणि प्रतीक आहे.
Remember what John said about the creatorial power of Christ.
तुम्ही वाचलं का योहान काय म्हणतो की देवाचं निर्मितीचं सामर्थ्य काय आहे.
All things were made by him.
सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण केलं गेलं.
And without him was nothing made that was made.
आणि त्याच्या वाचून निर्माण झाले नाही असे काही नाही.
He's not saying the same thing twice.
आता तेच ते वाक्य तो दोनदा बोलत नाही.
He's not saying the same thing in two different ways.
आता तेच वाक्य जे आता बोललो ते दोनदा तो बोलतो असं नाही.
All things were made by him.
सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण केलं गेलं.
And apart from Christ nothing was made that was made.
आणि त्याच्या शिवाय किंवा त्याच्या वाचून झाले नाही असे काही नाही.
Nothing was made for its own reason.
कोणतीही गोष्ट जी निर्माण करण्यात आली स्वतःच्या कारणाकरिता केलं असं नाही.
It was all made to reveal Christ.
ख्रिस्ताला प्रकट करण्याकरिता ते निर्माण केलं.
You see that?
पहा.
He made all things.
त्याने सर्व निर्माण केलं.
But apart from him,
परंतु त्याच्या व्यतिरिक्त
there wasn't anything made that was made.
अशी कोणतीही गोष्ट नाही की जी केली गेली आहे.
The very order of creation is to teach us things concerning Christ.
त्याच्या निर्मितीतील क्रमच आपल्याला ख्रिस्ताच्या बाबतीतील सर्व गोष्टी रचनापूर्वक क्रमाने दाखवित आहे.
You see, the ungodly scientist says well, it all just began with the big bang.
विश्वास न ठेवणारे शास्त्रज्ञ म्हणतात हे सर्व काही जे विश्व निर्माण झालं ते एक मोठा नाद झाला आणि हे अस्तित्वात आलं.
You heard about that?
तुम्ही ऐकलं का?
They teach you that at school?
तुमच्या शाळेमध्ये ते तुम्हाला शिकवलं का?
Big bang.
Big bang theory?
Well, now you listen, the Bible teaches big bang.
पवित्र शास्त्रामध्ये मोठा नाद याच्याबद्दल शिकवलेला आहे.
The only thing is the scientists have got it at the wrong end of time.
परंतु एवढंच आहे की समाजामध्ये ज्या मोठ्या नादाबद्दल ते बोलतात तो आणि पवित्र शास्त्र सांगितलं यामध्ये खूप फरक आहे.
They say it was at the beginning.
ते म्हणतात की हे सुरुवातीला नाद झाला आणि अस्तित्वात आलं.
Peter says in 2 Peter 3 it's at the end.
परंतु पेत्र 2 पेत्र 3 मध्ये म्हणतो तो नाद शेवटी होणार आहे.
Because the elements are going to melt with fervent heat and with a great noise.
कारण सर्व पृथ्वीवरच्या गोष्टी या वितळून जातील आणि त्या अगोदर मोठा नाद होईल.
So there will be a big bang, but it's at that end of time, not that one.
निश्चित मोठा नाद होणार आहे परंतु या वेळी नव्हे त्या वेळी.
The Bible says that God made the heavens and the earth and all that was in them and he did it in 6 days.
आणि पवित्र शास्त्र म्हणतं की परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली आणि हे सर्व त्याने 6 दिवसात निर्माण केलं.
Work for 6 days, rest on the 7th day.
6 दिवस त्याने कार्य केलं, 7व्या दिवशी त्याने विश्रांती घेतला.
Why?
का?
Because God was giving in the very order of creation a picture of how he was going to order the ages themselves.
त्या निर्मितीच्या क्रमामध्येच युगांचा क्रम देव कसा करणार होता त्याची रचना दाखवलेली आहे.
See, the Bible really is all about how God is going to exalt Christ in a day to come.
पवित्र शास्त्रातून हे दर्शवण्यात येतं की येणाऱ्या दिवसामध्ये ख्रिस्ताला कसं गौरविलं जाईल.
And he will do so through the completion of his programs for the Jew and the Gentile and the Church of God.
आणि हे करत असताना यहुद्यां करता असलेले देवाचे योजना, मंडळी करता असलेली देवाची योजना, परराष्ट्रीयन करता असलेली देवाची योजना तो कशी पूर्णतेस नेणार आहे.
Those groups you will read about at the end of 1 Corinthians 10.
या सर्वांच्या तीन समूहाच्या बाबतीमध्ये पहिले करिंथ 10व्या अध्यायाच्या शेवटी तुम्ही वाचू शकाल.
Now see how orderly the Bible is.
पहा पवित्र शास्त्रामध्ये किती व्यवस्थित सगळा क्रम लावलेला आहे.
The Old Testament made up of 4000 years.
जुना करार जिथे आपण 4000 वर्षाचा इतिहास पाहतो.
The church age so far 2000 years.
मंडळीचं युग आतापर्यंत 2000 वर्ष.
The Old Testament 4000 years is divided into two.
जुना करार जो 4000 वर्षाचा तो दोन गटामध्ये दुभागलेला आहे.
And the halfway point of the Old Testament
and तो जुन्या करारातील हा काळ अर्धा येऊपर्यंत
2000 years
म्हणजे 2000 वर्ष.
The halfway point of your Old Testament is the first verse of Genesis chapter 12.
त्या ठिकाणी उत्पत्ती 12वा अध्यायातील पहिलं वचन त्या काळापर्यंत दर्शवित आहे.
When you come to Genesis chapter 12, you have covered 2000 years from Genesis chapter 1.
म्हणून उत्पत्तीचा 12वा अध्याय उघडताच तुम्ही 2000 वर्षाचा काळ लोटलेला आहे, संपवलेला आहे आणि पुढच्या 2000 वर्षाची सुरुवात तिथे होत आहे.
And in those 2000 years God was dealing with the world of men. There were no nations. It was just one group of mankind. 2000 years God was dealing with them.
आणि त्या पहिल्या 2000 वर्षांमध्ये तिथे कोणते राष्ट्र राज्य नव्हते तर मनुष्य जात होती, मनुष्य समाज होता, सगळे माणसं म्हणून देव त्यांच्याशी वर्तन करत होता.
And so when we come to Genesis chapters 10 and 11
आणि म्हणून जेव्हा आपण उत्पत्ती 10 आणि 11 कडे वळतो,
in chapter 10 we're told that God made nations.
उत्पत्ती 10 मध्ये राष्ट्रे उद्भवली असं आपण वाचतो.
And chapter 11 tells us why.
आणि 11व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे का त्या राष्ट्रांची निर्मिती झाली.
Chapter 10 he made the nations.
10व्या अध्यायामध्ये राष्ट्रे निर्माण झाली.
Chapter 11 tells us why he did it.
11व्या अध्यायामध्ये का त्या राष्ट्रांची निर्मिती झाली.
Because after 2000 years
कारण 2000 वर्षांमध्ये
the world of men had joined together as one under the leadership of a man called Nimrod.
माणसांचे सर्व समूह निमरोद म्हटलेल्या माणसाच्या पुढारीपणाखाली सगळे एकवटले, एकत्र जमले.
Their desire was to make one global community with a man at its head and no place for God.
आणि त्यांना असं एकत्र येण्यामागे जो हेतू होता की सर्व माणसांनी एक व्हावं आणि त्याचं शिर आणि मस्तक एक मनुष्य व्हावा आणि त्या एकत्र येण्यामध्ये देवाला कोणतंही स्थान असू नये.
And so God came down in judgment.
आणि म्हणून देव न्याय करण्याकरिता खाली उतरला.
Because what they were doing in Genesis chapter 11 when they were building this tower at Babel,
म्हणून बाबेलचा बुरुज बांधत असताना जे घडलं उत्पत्ती 11 मध्ये आपण वाचतो,
they were erecting a counterfeit temple city.
ते एक विरोधाभासातील मंदिराचं नगर त्या ठिकाणी उभारत असलेलं आपल्याला दिसतं.
They had built all their cities in the plain of Shinar.
त्या शिनाय डोंगराच्या परिसरामध्ये शिनार प्रदेशामध्ये त्यांनी तो बुरुज उभारलेला आढळतो.
Now they were going to build one final city in the middle of it all.
आणि आता त्या ठिकाणी ते शेवटचं नगर त्या ठिकाणी करावं म्हणून होते.
It would be the center of world government.
आणि संपूर्ण जगाचं केंद्र बिंदू ते असणार होतं.
And it would be the center of world worship.
आणि आराधनेचं ते केंद्र स्थान होणार होतं.
And the one they would worship would be Nimrod.
आणि ज्याची ते आराधना करतील तो निम्रोद असणार होता.
So God judged it.
आणि म्हणून देवाने त्यांचा न्याय केला.
And the way in which he judged it, he didn't only alter the speech of men.
आणि ज्याप्रमाणे देवाने त्यांचा न्याय केला त्याने फक्त त्यांच्या भाषा वेगवेगळ्या केल्या एवढंच नव्हे.
Now this is real.
आणि ते खरं आहे.
That's why I need this man next to me is because of Genesis chapter 11.
उत्पत्ती 11 मुळेच हा मनुष्य माझ्या बाजूला भाषांतर करण्याकरिता उभा आहे.
He didn't only alter the way we speak.
ज्याप्रमाणे आपण बोलतो ते त्याने बदललं नाही.
He altered the way we look.
परंतु ज्याप्रमाणे आपण दिसतो ते त्याने बदललं.
He altered the way we think.
आपण ज्याप्रमाणे विचार करतो ते त्याने बदललं.
God divided men into nations and then chapter 10 shows us that he divided the very ground upon which they stood.
आणि परमेश्वराने असे राष्ट्र हे माणूस जाते हे विखरून टाकली आणि ज्या आधारावर ते उभे होते ते आधारच त्याने विखरून टाकलं, पसरून टाकलं.
God suited people for the environments in which they would live.
ज्या प्रदेशामध्ये परिसरामध्ये लोक राहतील त्या परिसराप्रमाणे त्या लोकांना तिथे राहण्यासाठी तसं घडवलं.
My skin is no good for living in Aurangabad in June.
आता त्यांचं जे शरीराची कातडी आहे जून महिन्यामध्ये औरंगाबाद मध्ये राहण्याकरिता ते योग्य कातडी नाहीये.
I'm happy with UK weather.
मला UKचं जे वातावरण आहे हवामान मला आवडतं.
In December we had 3 weeks every day minus 18 Celsius.
December मध्ये 3 आठवडे आमच्या इथे minus 18 डिग्री सेल्सियस तापमान असतं.
Lovely.
फार छान ना, minus 18.
Minus 10 degrees if there's no wind.
जर हवा नसेल तर minus 10 असते.
I go out for a walk, I'm dressed like this.
मी फक्त असंच बाहेर चालायला जातो, फिरायला जातो.
Minus 10.
Minus 10 असतं त्यावेळी.
See, God made me for the climate I live in.
कारण ज्या प्रदेशात ते राहतात त्या प्रदेशात राहण्याकरिता अशी कातडी त्यांना दिलेली आहे.
Did the same for you. This is the proof of Genesis chapter 10 and 11.
आणि तेच तुमच्या बाबतीत पण इथे राहण्याकरिता तसं केलं आहे आणि ते उत्पत्ती 10 चं पुरावा आहे.
And God divided the nations of men so that they would never again be able to group themselves together against him.
असं काही देवाने माणसांना त्यावेळी त्या ठिकाणाहून पसरवून टाकलं की पुन्हा कोणत्याही आधारावर ही माणसं एकवटू शकणार नाहीत.
Now what are men doing today?
आता माणसं काय करतायत आजकाल?
Same thing.
एकच.
Same thing as in Genesis chapter 10 and 11.
जे उत्पत्ती 10 11 मध्ये आहे तेच आज माणसं करण्याचा प्रयत्न करतायत.
They speak about the global village now.
ते म्हणतात की एक विश्वाचं आपलं गाव असण्याची गरज आहे.
If my wife wants to order a new dress from Next,
जर माझ्या पत्नीला नेक्स्ट मधून जर एखाद्या वस्त्रासाठी ऑर्डर करायची आहे,
and she lifts the phone,
ती फक्त फोन उचलते.
She speaks to Bruno De Silva.
आणि ब्रुनो असे ते फोनवर बोलते.
Yeah?
हा?
That's the way it works.
आणि अशा प्रकारे ते होतं.
If I want to ask about my electricity bill in Scotland,
मधील इलेक्ट्रिसिटी बिलच्या बाबतीत मला विचारायचं आहे.
I speak to some girl down in Bangalore.
मी बंगलोर मध्ये एका मुलीशी फोनवर बोलतो.
Because men are taking the world and they're turning it into the village, the global village.
कारण असं एक ग्लोबल विलेज किंवा विश्वरूपी गाव तयार करण्याचं माणसांच्या मनात आलेलं आहे.
And they are finding ways of overcoming the distinctions between the nations.
आणि अशा प्रकारे राष्ट्रांमधील भेदभाव फरक दूर करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
And they are working towards another human-centered, godless, worldwide community.
आता ते मनुष्य केंद्रित देवविरहित अशा प्रकारचं एक केंद्रस्थान उभारण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
We have in my country what we call a multicultural society.
माझ्या देशामध्ये ज्याला आम्ही अनेक संस्कृतीने चालणाऱ्या लोकांचं एकत्र येणं असं बोलतो.
It means the country is wide open to anybody who wants to come in and obey our laws and behave themselves.
याचा अर्थ असा की कोणत्याही देशातून आमच्या देशात येण्याकरिता तुम्हाला मोकळीक आहे आणि तुमच्या संस्कृतीप्रमाणे आमच्या देशात येऊन तुम्हाला राहण्यास पण मोकळीक आहे.
So this multicultural society is supposed to mix people of every country and every creed.
म्हणून हे जे विविध संस्कृतीच्या लोकांनी वेगळ्या संस्कृतीत जाऊन राहण्याची जी मोकळीक आहे ती त्या ठिकाणी सांगितली आहे.
What happens?
मग काय होईल जर असं झालं?
You going to London?
तुम्ही लंडनला जाल?
Chinatown.
आणि तिथे आहे Chinatown.
Little India.
आणि त्याच्या खाली आहे भारत.
Little Bangladesh.
आणि छोटासा बांगलादेश.
And so it goes on.
आणि असं इंग्लंड मध्ये.
People don't mix. People do not mix together.
लोक एकमेकाशी मिसळत नाहीत.
It's like trying to mix oil and water.
ते जणू काही तेल आणि पाणी मिसळण्यासारखं आहे.
What we see with our eyes proves that the Bible is right.
जे काही आपण अशा प्रकारे घडताना पाहतो त्यातून त्याचा पुरावा दिसून येतो.
Only one thing joins people together for real.
फक्त एकच गोष्ट माणसांना जवळ आणू शकते, जोडू शकते.
That's the gospel.
आणि ती आहे सुवार्ता.
That's the church.
ती आहे मंडळी.
Only the church is the place where it does not matter what color, what race, what language, one in Christ genuinely.
Mandali he ekach asa thikan ahe jithe rang konta, bhasha konti, rajya konta ani kay konta kontahi bhedbhav na thevta sarvanna ek kele gele ahe.
When God judged men at Babel in Genesis 11, he confounded their language and speech.
jeva utpatti 11 madhe devane babelcha vegla bhasha madhe tanna gondhala takun tanna vikharlo hota.
Because men were trying to make themselves into one body.
karan manse asha prakare ekatra yeun ek sharir karnyacha prayatna karit hote.
But when the time came for God to form one body,
parantu jeva vel ali ki devane ek sharir tayar karava yachi garaj devala vatli ani jeva tya baddal apan presh दोन मध्ये वाचतो.
Then the great sign that was given was that
आणि त्या करिता जे मोठं चिन्ह पुन्हा दिलं होतं ते कोणतं?
The disciples spoke with tongues.
की शिष्यांनी अन्य भाषा बोलाव्या.
Tongues in the New Testament are always recognizable languages.
अन्य भाषा जेव्हा कधी नवीन करारामध्ये बोलल्या गेल्या त्या अशा भाषा होत्या की त्या समजत होत्या.
And suddenly everyone was hearing in his own dialect the wonderful works of God.
देवाच्या अद्भुत कृत्यांना ते आपापल्या भाषेमध्ये ऐकत होते.
At Pentecost God was overturning his own judgment of Babel.
बाबेल मध्ये देवाने केलेला न्याय पेंटेकॉस्ट मध्ये तो उचलून घेत होता.
God was showing men, this is something I am doing now.
आता देव माणसांना दाखवत होता, हे आता असं पेंटेकॉस्ट मध्ये मी करत आहे.
I'm going to make men into one body.
मी माणसांना एक शरीर करत आहे.
And that's what he's doing right now.
आणि आज तेच तो ते करीत आहे.
But you know the devil is still waiting to bring his man onto the world stage.
तरीही आपण पाहतो की सैतान आपल्या पुरुषाला अजूनही या विश्वाच्या स्टेजवर आणू पाहत आहे.
Nimrod was only the forerunner. He was only the prototype. He was the practice run for the devil.
निम्रोद हा तर फक्त सैतानाच्या साठी अगोदर धाव घेणारा, त्याची वाट तयार करणारा असा दिसून येतो.
And God says to the devil, you will not be allowed to complete your man and bring him into the world until my man is complete and in heaven.
आणि देव त्या सैतानाला म्हणतो, जोपर्यंत माझा मनुष्य पृथ्वीवर जाऊन मी नेमलेलं कार्य पूर्ण करून माझ्याकडे परत येत नाही तोपर्यंत हे सैताना तू तुझ्या माणसाला विश्वाच्या स्टेजवर आणू शकणार नाहीस.
सो जेनेसिस 11 मार्क द एंड of the first half of the Old Testament.
म्हणून उत्पत्ती 11 मध्येच आपल्याला जुन्या कराराचा पहिला अर्धा भाग संपलेला आपण पाहतो.
And when you come to chapter 12 verse 1,
आणि मग उत्पत्ती 12 1 पासून
we are nearer in history to Calvary than we are to the Garden of Eden.
आपण कालवरीच्या इतिहासाच्या जवळ आलेलो आहोत की एदेन बागेपासूनच्या काळाची तुलना करता.
God begins a new work.
देवाने नवीन कार्याची सुरुवात केली आहे.
Calls Abraham the idolater.
मूर्तीपूजक अब्राहमाला देवाने पाचारण केलं.
Makes those covenants with him that I told you about earlier.
ज्याबद्दल मी बोललो तसा करार देवाने अब्राहमाशी केला.
And a new nation was born.
आणि नवीन राष्ट्र परमेश्वराने तयार केलं.
So the rest of the Old Testament really is all about God's dealings with Israel as a nation.
आणि मग संपूर्ण त्यानंतरचा जुना करार देवाचं एक राष्ट्र इस्रायल यांच्याशी काय व्यवहार होते त्याबद्दलचं लिखाण आहे.
That's another 2000 years.
ते पुन्हा 2000 वर्षाचा काळ आहे.
Israel was sent their Messiah.
इस्रायलाकरिता त्यांचा मसीहा येणार.
They crucified him.
परंतु त्याला त्यांनी वधस्तंभावर खिळलं.
They were given opportunity to repent through the preaching of Peter.
आणि पेत्राच्या संदेशाच्या द्वारे त्यांना पश्चाताप करण्याची संधी दिली होती.
They refused Peter.
त्यांनी पेत्राचा धिक्कार केला.
They refused Stephen. They stoned him to death.
त्यांनी स्टेफनाचा धिक्कार केला आणि त्याला दगडमार करून ठार मारले.
God began something new again.
परमेश्वराने पुन्हा काही नवीन सुरुवात केले.
The church age.
आणि ते आहे मंडळीचं युग.
Now that was never known about in the Old Testament.
याबद्दल जुन्या करारामध्ये काहीही त्यांना कल्पना नव्हती.
So far 2000 years.
आता या मंडळीच्या युगाला 2000 वर्ष झाली आहेत.
2000 years from Genesis 1 to Genesis 11.
उत्पत्ती 1 ते उत्पत्ती 11 पर्यंत 2000 वर्ष.
2000 years for the rest of the Old Testament.
बाकी सर्व जुना करार पुढचे 2000 वर्ष.
2000 years for the church age.
मंडळीच्या युगाकरिता पुढचे 2000 वर्ष.
6000 years.
6000 वर्ष.
But the Bible speaks about another 1000 years.
परंतु पवित्र शास्त्र आणखी एका 1000 वर्षांबद्दल बोलत आहे.
The glorious reign of the Lord Jesus Christ upon earth.
जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरवशाली राजवट या पृथ्वीवर असणार आहे 1000 वर्षाकरिता.
Peter says a 1000 years with the Lord is as one day.
पेत्र तर म्हणतो की 1000 दिवस प्रभूला एका दिवसासारखे आहेत.
And one day is as 1000 years.
आणि एक दिवस 1000 दिवसांसारखा आहे.
To an eternal God, one day is like 1000 years.
सर्वकालीन देवाला एक दिवस 1000 वर्षासारखा, 1000 वर्ष एक दिवसासारखे आहेत.
So if a day is like 1000 years with God,
म्हणून जर एक दिवस देवाला 1000 वर्षासारखा आहे,
the 2000 years from Genesis 1 to Genesis 11 is like 2 days.
तर उत्पत्ती 1 ते उत्पत्ती 11 पर्यंत देवाला ते किती दिवस असतील? 2 दिवस असतील.
From Genesis 12 to the end of Malachi, 2 days.
उत्पत्ती 12 ते मलाखी शेवट पर्यंत किती दिवस? 2 दिवस.
For the New Testament period, 2 days.
नवीन कराराचा गेलेला काळ 2 दिवस.
6 days of work.
6 दिवसाचं कार्य.
Leading up to one glorious day of rest, the 1000-year reign of the Lord Jesus.
त्या एका दिवसाकडे आपल्याला पुढे नेत आहे जो प्रभू येशू ख्रिस्ताचा 1000 वर्षाचा 20व्याचा काळ असणार आहे.
So the Bible explains to us why God made the world and the universe in 6 days and rested on the 7th.
आणि म्हणून पवित्र शास्त्रच आपल्याला विश्लेषण करून सांगत आहे का देवाने विश्वाची रचना 6 दिवसात केली आणि 7व्या दिवशी त्याने 20वा घेतला.
John does a similar thing. We won't take time to look at it. You can look at it for yourself.
योहान पण त्याप्रमाणेच आपल्याला विश्लेषण करून सांगतो, तुम्ही ते शोधून पहा.
John chapter 1 he speaks of 4 days.
योहान 1 मध्ये तो 4 दिवसाबद्दल बोलतो.
Read the chapter carefully, you'll see them.
जर तुम्ही लक्षपूर्वक वाचाल तुम्हाला दिसून येईल.
The next day.
आणि मग म्हटलं आहे नंतरचा दिवस.
The next day.
मग नंतरचा दिवस.
You look for that in John chapter 1.
योहानाच्या शुभवर्तमानामध्ये शोधून पहा next day किंवा नंतरचा दिवस.
4 days.
4 दिवस.
Then he misses out days 5 and 6.
नंतर तो 5वा आणि 6वा दिवस वगळत आहे.
And chapter 2 begins and on the third day.
आणि दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही वाचाल आणि तिसऱ्या दिवशी.
The third day after the 4 days of chapter 1.
पहिल्या अध्यायातील 4 दिवसानंतर.
So the third day after the 4 days is day 7.
दुसऱ्या अध्यायातील तिसरा दिवस हा कोणता? सातवा दिवस आहे. आलं लक्षात?
4 days, then again the third day afterwards.
आणि हे चार दिवस आणि तिसऱ्या दिवशी म्हटलं आहे, म्हणजे हा सातवा दिवस.
What happened on that seventh day?
त्या सातव्या दिवशी योहान 2 मध्ये काय घडलं?
He said there was a wedding feast at Cana of Galilee.
तिथे म्हटलं आहे काना गालिलातील काना येथे लग्नाची लग्न होतं.
And he's going to show in that wedding feast that was a literal occasion, it was a picture of the forthcoming millennial reign of Christ.
आणि त्या लग्नामध्ये जो ख्रिस्त होता तिथे येणाऱ्या 1000 वर्षाचं चित्र प्रकट केलेलं आहे.
It was in that miracle that the Lord Jesus manifested forth his glory.
आणि त्या चमत्काराच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपले गौरव माणसांसमोर प्रकट केले.
Of course that feast had a problem, they had no wine.
आपल्याला माहिती आहे त्या मेजवानी मध्ये समस्या उद्भवली, तिथे द्राक्षरस संपला.
The reason there was no wine was that the water pots were empty.
द्राक्षरस तिथे यासाठी संपला कारण जे रांजण होते ते रिकामे होते.
Now don't confuse the two things.
आता दोन गोष्टींना नकार देऊ नका.
The wine, John never says that the wine that they eventually drank came from those water pots. It didn't. It came from the well.
आणि जे जो द्राक्षारस तो आला असं योहान लिहितो, लक्षात घ्या, तो त्या रांजणातून नाही आला, तो त्या विहिरीतून आला.
But before wine could be brought from the well, they needed the water of purifying brought from the well.
त्या विहिरीतून ते द्राक्षारस आणण्या अगोदर त्या विहिरीतून ते शुद्ध केलेलं पाणी काढण्याची गरज होती.
Because in the millennial reign of Christ, until Israel is purified, they cannot enjoy the marriage supper of the Lamb.
हजार वर्षाच्या राजवटीच्या काळामध्ये जोपर्यंत इस्रायलाची शुद्धता होत नाही तोपर्यंत त्यांना त्या राजवटीमध्ये प्रवेश नाही.
So John himself, he calls to attention the order that God has in creation and the order of the ages.
म्हणून योहान स्वतः जो विश्वातील देवाचा क्रम आहे आणि अशा प्रकारे या युगांमधील देवाचा जो क्रम आहे त्याचं चित्र आपल्या समोर मांडतो.
Now when God was also establishing the human race,
जेव्हा देव मनुष्य जातीला अशा प्रकारे स्थापना करीत होता,
he did so in such a way that it would be a picture of Christ and the church.
त्याने ते अशा प्रकारे करण्यास सुरुवात केली जेणेकरून मनुष्य हा ख्रिस्त आणि मंडळी यांचं चित्र दर्शवू शकेल.
That's wonderful, isn't it?
अद्भुत आहे की नाही?
First of all, we have the male.
प्रथमतः पुरुष आहे.
Now when God made Adam,
जेव्हा देवाने आदमाला घडविलं,
made him of the dust of the ground,
त्याला मातीतून घडविलं,
Adam was a wonderful creature.
आदम फार सुंदर होता.
A mature man.
आणि एक पूर्ण पुरुष होता.
God makes things that are instantly mature.
देव निश्चित परिपक्व अशा गोष्टी तत्काळ करू शकतो.
See, if we'd have been in the Garden of Eden,
जर आपण एदेन बागेमध्ये असतो,
moments after God had made Adam,
देवाने आदमाला तयार केल्यानंतर,
and I said, look at that man, how old is he?
आपण म्हटलं असतो, हा तो पा, तो माणूस, तो किती वर्षाचा दिसतो?
How old do you think he is?
तुम्हाला काय वाटतं किती वर्षाचा असेल तो?
He said, oh, I don't know, I think he's maybe 25, 26.
तुम्ही म्हणाल, काय कळत नाही, कदाचित 25-26 वर्षाचा असावा.
25, 26 what?
25-26 काय?
25-26 years old.
25-26 वर्षाचा?
No, he's not even 25 seconds old yet.
तो तर 25 सेकंद झाले नव्हते त्याला निर्माण करून.
But he's a mature man.
परंतु तो परिपक्व पुरुष होता.
See, God can make things instantly that are mature.
देव अशा परिपक्व गोष्टी तत्काळ करू शकतो.
So you youngsters, you have no trouble when they teach you at school these lies that contradict the Bible about creation.
म्हणून निर्मितीच्या बाबतीमध्ये तुम्ही मुलांनो जे शाळेमध्ये तुम्हाला खोटं चुकीचं शिक्षण दिलं जातं ते योग्यरीत्या बायबलमध्ये समजून घेण्याकरिता अडखळण व्हायला नको.
The scientist says we know the nearest star is so many light years away.
आणि शास्त्रज्ञ म्हणतात की अशा प्रकारचा तारा आपल्यापासून इतके प्रकाश वर्ष दूर आहे.
So the light leaving that star today will take 80,000 years to reach earth.
म्हणजे तिथून निघणारा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचण्याकरिता 80,000 वर्ष त्याला लागेल.
So the earth has got to be at least 80,000 years old for that light to reach us.
मग याचा अर्थ असा की तो प्रकाश आपल्याकडे पोहोचायचा असेल 80,000 वर्षामध्ये तर पृथ्वी 80,000 वर्ष जुनी असली पाहिजे.
Nonsense.
मूर्खपणा.
God created the light before he created the stars.
त्याने तारांना निर्माण करण्या अगोदर त्याने प्रकाश निर्माण केला होता.
He didn't make a star and then a stream of light that came from it.
त्याने असं नाही केलं, एक तारा निर्माण केला आणि मग त्याच्यातून एक प्रकाशाची धार तिथे जाऊ दिली असं केलं.
He made the light then put a star at the end of it.
त्याने प्रकाश केला, प्रकाश होवो म्हटला आणि नंतर प्रकाश केल्यानंतर त्याने तारे केले.
Isn't he a wonderful God?
अद्भुत आहे की नाही देवाच्या बाबतीत.
See how man wants to stand everything on his head.
बघा मनुष्य कसं आपल्या डोक्यावर उभा राहू पाहतो.
When he made the man,
जेव्हा देवाने माणसाला घडवलं,
God said it is not good for this man to dwell alone.
देव म्हटला की मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही.
He needs a companion.
त्याला सोबतीची गरज आहे.
He needs a help.
त्याला सहाय्याची गरज आहे.
He needs someone to help him and be company for him in this work of administering my creation.
माझ्या सृष्टीतील सर्व गोष्टी करण्याकरिता, देखभाल करण्याकरिता त्याला मदतनीसाची गरज आहे.
He caused a deep sleep to fall upon Adam.
आणि म्हणून आदमाला त्याने गाढ निद्रा दिली.
Took a rib from his side.
त्याच्या बाजूतून त्याची बरगडी काढली. हाड काढलं. फासळी काढली.
The rib he made woman.
आणि त्या फासळीतून त्याने स्त्री तयार केली.
Why did he do it like that?
का बरं त्याने असं केलं असावं?
Because it was a picture of Christ and the church.
कारण ते ख्रिस्त आणि मंडळीचं चित्र होतं.
Because the day would come when another man would go into the sleep of death and from his wounded side a bride would come forth.
असा एक दिवस येणार होता जेव्हा आणखी एका मनुष्याची बाजू उघडून तो त्याच्या फासळीतून एक स्त्री तयार करणार होता.
See how God did things at the beginning so that we would have wonderful pictures of what he was yet to do.
पहा जे काही देव पुढे करणार होता ते तो आत्ताच आपल्याला ते करत असतानाच दाखवतो ते कसं तो करणार होता.
Now this helps us understand the Ephesian epistle.
आता ह्या सर्व गोष्टींचा बोध आपल्याला इफिसकरास पत्र समजण्याकरता होतो.
Because you see when God closed up the side of Adam.
कारण देवाने जेव्हा आदमाची कूस भरली.
We might think well Adam has lost a rib.
आपल्याला असं वाटेल की आदमाची एक फासळी काढली गेली होती.
No.
नाही.
Even today and there's medical men here they'll tell me if I'm wrong.
Aajahi ani je medical cha background madhe ahet te mala sangtil.
Even today I watched a brother, you know brother Stephen Alfred in Thane.
Thane madhe tumhi janta ka ek Stephen Alfred mhanun a doctor ahet.
Watched him performing surgery.
Tanna ek surgery kartanna operation kartanna mi pahila.
Now he says brother we can remove the rib from the sheath that it lies in. It's called the periosteum.
तिथे त्या एका आवरणामधून ती फासळी काढली जाऊ शकते.
And he says we remove the bone, we sew up the case that the bone is in.
आणि ती ते फासळी त्या आवरणातून काढल्यानंतर ते आवरण पुन्हा शिवलं जाऊ शकतं.
We close up the side.
आम्ही ती बाजू शिवून काढतो.
He said in a few months that bone will grow again.
आणि काही महिन्यांमध्ये ते हाड पुन्हा तिथे वाढून येतं.
So the reason why God made Eve the way he did,
काबर देवाने हव्वेला असं केलं ज्याप्रमाणे त्याने केलं.
He takes something away from Adam.
आदमातून तो काहीतरी काढतो.
But there's no deficiency in Adam.
परंतु आदमामध्ये त्यामुळे काही उणीव असेल असं नाही.
But Adam has now got something separate for himself that is bone of his bone and flesh of his flesh.
परंतु आदमाला त्याच्या बाजूला आता त्याच्या हाडाचं हाड आणि मांसाचं मांस असं काही समोर आहे.
Only God could think of that.
हे कोण देवच विचार करू शकतो.
Only God could do that.
आणि ते देवच करू शकतो.
So Adam is now standing as a man and he has got no deficiency, there's nothing lacking from him.
म्हणून आदम आता असा मनुष्य उभा आहे की ज्याच्यामध्ये काही उणार नाहीये, काही काढलेलं नाहीये, काही कमी नाहीये.
But he's now got a living breathing bride that is part of him organically one with him.
परंतु अवयवांच्या दृष्टिकोनातून संदर्भ पाहता आता त्याच्या बाजूला त्याच्यासारखंच जिवंत असं एक व्यक्ती उभी आहे.
The last verse of Ephesians 1 says that Christ is head over all things to the church.
इफिस 1 च्या शेवटच्या वचनामध्ये म्हटलं आहे की ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे.
Which is his body.
जे त्याचं शरीर आहे.
Listen now. The fullness of him that filleth all in all.
जो सर्वांनी सर्व काही भरतो.
Christ fills all in all.
आणि त्याने ती भरलेली आहे. ख्रिस्ताने सर्व काही भरलेलं आहे.
What is Christ lacking?
ख्रिस्तामध्ये काय उणीव असेल?
Nothing.
काहीच नाही.
And yet,
आणि तरी
the church is the fullness of him that filleth all in all.
मंडळी त्याच्यापासून निघालेली सर्व भरपाई करणारी अशी एक जिवंत आहे.
He's wonderfully complete in himself, and yet in God's purpose he's not complete until he's got that bride with him.
तो आपल्या स्वतःमध्ये पाहता परिपूर्ण असा आहे, तरी तो देवाच्या दृष्टिकोनातून पाहता जोपर्यंत त्याची वधू त्याच्याजवळ नाही तो परिपूर्ण होत नाही.
All that God taught us in Genesis chapter 2.
जे काही देवाने उत्पत्ती 2 मध्ये सांगितलं.
Isn't the Bible wonderful?
बायबल अद्भुत आहे की नाही?
Isn't God wonderful?
आपल्या बायबलचा देव अद्भुत आहे की नाही?
See why you need to read all your Bible?
पहा, जर ह्या सर्व बायबलच्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं.
Almost every book of the Bible will go back to Genesis 1 to 11.
पवित्र शास्त्रातील कोणतेही पुस्तक उत्पत्तीतील पहिल्या 1 ते 11 अध्यायांकडे तुम्हाला वळवेल.
So there was a bride made as a companion.
म्हणून
for Adam.
आदमाकरिता अनुरूप सहायक म्हणून एका वधूची तयारी करण्यात आली.
When Paul speaks to the Ephesians,
जेव्हा पौल इफिसेथील मंडळीला लिहितो,
he said this is a great mystery.
तो म्हणतो हे मोठे रहस्य आहे.
I'm speaking about Christ and the church.
परंतु मी तर ख्रिस्त व मंडळी यांच्याबद्दल बोलत आहे.
What was he speaking about?
तो कशाबद्दल बोलत आहे?
My brother, he was speaking about the relationship of you and your wife.
माझ्या भावा, तुझं तुझ्या पत्नीशी काय नाते संबंध असावे त्याबद्दल तो बोलत आहे.
Dear sister, the relationship between you and your husband, that's what Paul's speaking about.
प्रिय बहिणी, तुझं तुझ्या पतीशी काय नातं असावं त्याबद्दल तो बोलत आहे.
You see, he's saying that at the beginning God organized the creation of man and woman and marriage to teach one of the highest truths of the Bible.
पवित्र शास्त्रातील सर्वोच्च शिक्षण देण्याकरिता उत्पत्तीमध्ये त्याने पुरुष आणि स्त्रीच्या निर्मितीतून आणि त्यांना वैवाहिक बंधनात एकत्र आणण्यातून ते सत्य दर्शविलेलं आहे.
And because it's precious to God,
आणि ते देवाला फार मौलवान आहे म्हणून
marriage is constantly under attack by the devil.
हे देवाला मौलवान आहे म्हणून सैतानाच्या द्वारे या विवाह बंधनावर आघात होत आहेत.
That most precious of unions between the man and the woman in every culture in every age it has been ruined.
कोणताही काळ असो कोणतीही संस्कृती असो पापामुळे मनुष्यांचे हे जे संबंध पती पत्नी म्हणून असायला हवेत त्यामध्ये सैतानाने किती भ्रष्टता आणलेली आहे.
Now Paul is teaching these Ephesians.
आता इफिस येथील विश्वासणाऱ्यांना पौल शिकवतो.
They had been idolaters.
ते तर मूर्तीपूजक होते.
They would have been involved in a lot of immoral practices.
अनेक अनैतिक गोष्टींमध्ये ते गुंतलेले होते.
He says now you're saved.
आता तो म्हणतो तुमचं तारण झालं आहे.
And what God wants in the church is for the order that was there in creation originally.
सुरुवातीला जो क्रम देवाने विश्वाच्या निर्मितीमध्ये दर्शविलेला होता,
and which the devil has overturned,
जो सैतानाने उलटापुलटा केला,
he says that order God wants to see restored in the church.
तोच क्रम पुन्हा मंडळीमध्ये पुनर्स्थापित केलेला देव पाहू इच्छितो.
See the reason for that.
तुम्ही पहा त्याचं कारण काय.
The church is here on earth according to chapter 3 verse 10 of the Ephesian letter.
इफिस 3:10 प्रमाणे मंडळीत आता पृथ्वीवर आहे.
To be a living object lesson to angels of the manifold wisdom of God.
देवाच्या सर्वांग ज्ञानाचं एक प्रदर्शन म्हणून देवदूतांकरिता ती आहे.
In the church God is restoring order that was overthrown in the garden of Eden.
जे काही एदेन बागेमध्ये उलट करण्यात आलं होतं ते मंडळीमध्ये परमेश्वर पुन्हा सुलट करत आहे.
So the headship of the man and the woman,
म्हणूनच पुरुषाचं मस्तकत्व आणि स्त्रीचं त्याच्याशी संबंध,
the sacredness of their marriage bond,
आणि त्यांच्या विवाह बंधनातील पवित्रता,
all these things that were overthrown and spoiled by sin,
हे सगळं पापामुळे भ्रष्ट करण्यात आलं होतं.
God says I want to see them all restored in the assembly.
देव म्हणतो की मंडळीमध्ये मी पुन्हा ते सरळ करू इच्छितो पुनर्स्थापित करू इच्छितो.
Now we've got an uphill struggle to do this.
आता हे करण्याकरिता फार फार कठीण प्रयत्न होत आहेत.
When sin came into the world, it did so because of the overthrow of the principle of headship.
मस्तकत्वाचं सत्य न समजल्या कारणाने हे मोठं सत्य अनेक वेळा भ्रष्ट झालेलं आढळतं.
God had set Adam as head.
देवाने आदमाला शीर म्हणून केलं.
And very deliberately God gave Adam commandment concerning that tree before he made Eve.
हव्वेला निर्माण करण्याच्या अगोदर जाणून बुजून देवाने आदमाला त्या मधल्या झाडाच्या बाबतीत आज्ञा दिलेली होती.
Eve wasn't there when God spoke.
जेव्हा देवाने बोललं होतं तेव्हा हव्वा नव्हती.
But the devil came to her to inquire what God had said.
परंतु देवाने काय बोललं याची विचारपूस करण्याकरिता सैतान तिच्याकडे आला.
Eve should have referred the question to her husband.
हव्वेने त्या प्रश्नाचं उत्तर त्याला देण्याकरिता आपल्या पतीकडे त्याचं बोट त्याला लक्ष द्यायला किंवा आपलं बोट पतीकडे लावलं असतं.
And her husband should have exercised his headship and stepped between them.
आणि पतीने कुटुंबाचं मस्तक म्हणून या प्रश्नाचं उत्तर देऊन ही समस्या निरसन केली असती.
Some commentators say, well, Eve was by herself at that time.
याबद्दल विश्लेषण सांगणारे म्हणतात तेव्हा तो तर स्वतःच्या मनाप्रमाणे करू शकणारा असा होता.
Genesis chapter 3 verse 6 says that when she took the fruit, she gave to her husband with her. He was there.
उत्पत्ती 3:6 मध्ये असं म्हटलेलं आहे जेव्हा तिने ते घेतले आणि खाल्ले तेव्हा तिने ते आपल्या पतीलाही दिले म्हणजे तो पण तिथे उपस्थित होता.
So this principle of headship is under constant attack amongst God's people.
म्हणून हे मस्तकत्वाचा जो सिद्धांत आहे देवाच्या लोकांमध्ये नेहमी आघाताखाली आहे प्रहार केला जात आहे.
Now after they sinned, God spoke to our first parents.
म्हणून ह्या पाप करून पतन झाल्यानंतर आपल्या पहिल्या आईवडिलांशी देव बोलला.
Adam, instead of you now being the administrator of this creation, you're going to be working and sweating.
आदमा, या सर्व विश्वावर या सृष्टीवर तू नियंत्रण करून ते देखभाल करण्याच्या मशागत करण्याच्या ऐवजी आता तुला इथे राबावं लागणार आहे कष्ट करावं लागणार आहे.
But God had something very interesting to say to the woman.
परंतु स्त्री करिता बोलण्याकरिता देवाकडे काही विशेष असं होतं.
He said to Eve,
आणि तो हव्वेला म्हटला,
He said, your desire will be unto your husband.
तुझा ओढा नेहमी तुझ्या पतीकडे असेल.
And he will rule over you.
आणि तो तुझ्यावर अधिकार गाजवेल.
What does that mean?
याचा अर्थ काय?
God said to Eve, all right, you decided that you wanted to take the place of the man.
आता हव्वेला परमेश्वर म्हटला बस तू निर्णय केलास की पुरुषाचं स्थान तू घ्यावं.
Well now he says as a judgment I'll put that desire into your heart forever.
आता मी न्याय म्हणून तुझ्या मनात तो विचार सदोद देईल की तुझ्या पतीकडे तुझा नेहमी ओढा असेल.
From now on Eve you and the daughters that come from your womb you will all have an inherent desire to overthrow the headship of the man.
आता हव्वा ऐक तुझ्यामध्ये आणि तुझ्यापासून निर्माण होणाऱ्या सर्व मुलींमध्ये तशा प्रकारचं विचारधारणा असेल की पुरुषांचं मस्तकत्व आम्ही नेहमी नाकारावं धिक्कारावं.
Now please, I'm not being rude to you sisters. I'm just explaining what the Bible teaches.
मी फक्त पवित्र शास्त्र काय सांगत आहे बहिणींनो मी ते समजून सांगत आहे.
Now he said, as a result, because your desire will be unto your husband's place.
आता त्याने तिला म्हटलं तुझ्या पतीच्या ठिकाणी तू राहू पाहत होती असा तुझा विचार होता.
From now on he will rule over you.
पण आतापासून ह्यापुढे तो तुझ्यावर अधिकार गाजवेल.
See, the relationship between Adam and Eve before sin came in must have been wonderful.
आदम आणि हवेमधील नाते संबंध पाप येण्याच्या अगोदर किती अद्भुत असतील.
Can you imagine, my dear sisters, can you imagine a husband who knew exactly your needs, emotional, physical, spiritual, he knew them all and tenderly, lovingly he administered to them all.
तुम्ही अशा एका पतीबद्दल विचार करू शकाल का जो तुमच्या मानसिक शारीरिक आणि आत्मिक गरजा ओळखून तुमच्यावर प्रेमाने सर्व काही प्रेम करून मार्गदर्शन करणारा असा असेल.
Say there isn't a husband like that.
तुम्ही म्हणाल असा पती तर शोधून सापडणार नाही.
No, not now, but Adam was.
आता नाही पण आदम तसा होता.
Brethren, can you imagine a wife who instinctively knew the desires of her husband? And her whole desire was to be a help and a service to him, a wife who didn't argue, a wife who didn't answer back. Can you imagine?
पतिनो तुम्ही अशी कल्पना करू शकाल का की अधीनतेत राहणारी प्रेम करणारी सर्व गोष्टीत सहाय्य करणारी जी कोणत्याही गोष्टीत पुन्हा उलट उत्तर न देणारी किंवा वादविवाद न करणारी अशी पत्नी आज असू शकेल?
There's no wife like that.
तुम्ही म्हणाल अशी पत्नी शोधून सापडणार नाही.
No, not now, but Eve was.
आता नहीं सापड़नार, परंतु हवा तशी होती.
What a lovely relationship there must have been between that first husband and wife.
काय त्या अद्भुत नाता त्या दोघा पति-पत्नींमध्ये असावं बरं.
And then sin spoiled it all.
परंतु पापाने सर्व काही भ्रष्ट केलं.
God said, henceforth, you, Eve, your desire will be to your husband's place.
आणि म्हणून हव्वेला परमेश्वर म्हटला, हव्वे आता तू तुझ्या निवडीप्रमाणे पतीच्या ठिकाणी राहू पाहत होतीस ना.
And as a consequence, he will use his generally greater strength and presence to rule over you. Where once he guided and loved and helped, he will now rule.
तो जो तुझ्यावर ह्या अगोदर प्रेम करत होता, सहाय्य करत होता, मदत करत होता, आता तू तसं वागल्यामुळे तो तुझ्यावर जबर करेल, अधिकार गाजवेल.
Where does marital strife come from?
काबर आणि कुठून हे वैवाहिक भांडण उद्भवतात?
Comes from that verse.
त्या वचनातून.
I would be the wife you want me to be if you would be the husband you should be.
जर तू मला तसा पती असता तर मी तुझ्यास तुला योग्य अशी पत्नी म्हणून मी जगले असते.
And then we say, but I would be the husband you want if you would just behave yourself.
पण जर तू व्यवस्थित वागली असती तर मी पण एक चांगला पती म्हणून जगलो असतो.
Is that the way it works?
असं आहे का?
It's the way it works. I can read it in your faces. It's the way it works.
तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
What a shame, isn't it?
किती दुःख नाही का?
Now you see, Paul is teaching these Ephesians. He says, now by the grace of God, now by the work of the Spirit of God, he says, we as Christians can live ourselves above that.
Paul ata Ephesetil vishwasnanna sangto devacha krupemule ani devacha pavitra atmyacha sahayamule apan ya sarva asha sthanapeksha vegla ani prabhula shobhel asa jivan jagu shakto.
So he begins with the wife because the trouble began with Eve.
आता म्हणून तो त्या भागाची सुरुवात करताना स्त्रियांपासून करत आहे, पत्नींपासून करत आहे. का? कारण समस्येची सुरुवात त्यांच्यापासून झाली होती.
He said, you dear wives, you submit yourselves to your husbands.
म्हटलं आहे, स्त्रियांनो तुम्ही आपल्या पतीच्या अधीन असा.
As unto the Lord.
जसं प्रभूच्या अधीन आहात.
Remembering that Christ finds no difficulty in subjecting himself to the Father.
लक्षात ठेवा, प्रभूला ख्रिस्ताला पित्याच्या अधीनतेत राहण्यात काही अडखळण होत नाही.
यू आर नॉट डिमीनिंग युअरसेल्फ बाय ऑब्झर्विंग द हेडशिप ऑफ युअर हस्बंड.
आपल्या पतीचं मस्तकत्व स्वीकारण्यामध्ये तुम्ही स्वतःला कमी लेखले जातात असं समजू नका.
यू आर ऍक्च्युअली फुलफिलिंग युअर गॉड गिव्हन पर्पस.
देवाने तुमच्यासाठी नेमून दिलेला उद्देश त्याद्वारे तुम्ही पूर्ण करत आहात.
एंड व्हेन दीज वर्सेस आर रेड एंड समटाइम्स द ब्रदर्स विल स्पेंड 20 मिनिट्स ऑन देम telling the women they've got to submit themselves to the husbands.
जेव्हा ही वचन वाचले जातात तेव्हा पत्नींनी पतीच्या अधीन असावं या करिता काही वेळा 20 मिनिटं अधिक बोललं जाईल.
And I look around the audience as the other brother is speaking on these things.
आणि जेव्हा मी काही दुसरे बंधुजन याबद्दल बोलतात तेव्हा मी जे श्रोते असतात त्यांचे चेहरे पाहतो.
I see all the men nodding wisely.
मला तेव्हा आढळतं की सगळे माणसं डोकं हलवत आहेत. बरोबर आहे, बरोबर बोला ब्रदर, बरोबर
आहे. Amen brother.
Amen brother, बोला आणखी बोला.
You give them another 20 minutes.
आणि या भावाला आणखी 20 मिनिटं द्या बोलायला.
But then verse 25 says husbands love your wives.
परंतु 25वं वचन म्हणत आहे, पतींनो तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा.
Husbands love your wives.
पतींनो आपापल्या पत्नीवर प्रीती करा.
How?
कसं?
As Christ loved the church.
जसं ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली.
Brethren, without divine help we couldn't even begin to do this.
माझ्या प्रियांनो, दैवी मदतीशिवाय आपण याला सुरुवात पण करू शकणार नाही.
How did Christ love the church?
ख्रिस्ताने मंडळीवर कशी प्रीती केली?
Gave everything.
त्याने सर्वस्व दिलं.
Everything he was and everything he had, he gave it. And he loved to give it in order that he might win a bride.
जे काही तो होता, जे काही त्याच्या जवळ होतं, एका वधूला प्राप्त करण्याकरिता त्याने ते सर्वस्व देऊन टाकलं.
He nourishes, he cherishes, he loves, he longs for his bride to be with him.
तो तिचे पालन करतो, तो तिचे पोषण करतो आणि तिच्याबरोबर राहण्याकरिता त्याच्या मनातील उत्सुकता दिसून येते.
Brethren, seriously now, do you pray every day asking the Lord to make you a good husband?
बंधूंनो जर तुम्ही रोज प्रार्थना करिता तर प्रभूने मला चांगला पती बनवावं म्हणून तुम्ही प्रार्थना करिता का?
Are you big enough, dear men, are you big enough to confess to God that your pride often stops you being the husband that you should be?
तुम्ही फार मोठ्या मनाचे ठराल का की असं आपल्या पत्नीला स्वीकारण्यामध्ये तुमच्या मनातील अहंकार आणि गर्व तुम्हाला यामध्ये आतापर्यंत अडखळण करत आला, कबूल कराल का?
And in honesty, I have to confess, it's a big problem with me.
आणि मी प्रामाणिकपणे म्हणतो, माझ्या बरोबर तर मोठी समस्या आहे.
We need divine help every day.
आपल्याला दैवी मदत हवी आहे, आपल्याला दैवी मदत रोज आणि रोज हवी आहे.
God help me to be a dear husband to my wife.
हे देवा, माझ्या पत्नीचा मी एक प्रेमळ पती असावा म्हणून तू माझं सहाय्य कर.
Not just for her sake.
फक्त तिच्या करिताच नव्हे.
Not just for my family, my kids.
फक्त तिच्या करिता, माझ्या कुटुंबाकरिता, लेकरांकरिता नव्हे.
But because I now realize that I am a living reflection of Christ and the church.
कारण आता मला हे कळून चुकलं आहे की मी तर ख्रिस्त आणि त्याच्या मंडळीचं जिवंत प्रदर्शन आहे.
Brethren, do you pray with your wives and families?
बंधूंनो, कुटुंबात तुम्ही आपल्या पत्नीबरोबर बसून प्रार्थना करतात का?
Stop doing it?
बंद केलंय का?
Maybe never started doing it?
कदाचित कधी सुरुवातच नव्हती केली अशी प्रार्थना करायला.
You young ones,
तुम्ही तरुणांनो,
yet to be married,
ज्यांचं अजून लग्न झालं नाही,
listen now please,
लक्षपूर्वक ऐका.
The very very first thing you have to do,
जी सर्वात पहिली प्रथम गोष्ट तुम्ही केली पाहिजे,
forget furniture,
फर्निचर विसरून जा,
forget the trappings of the house,
घरातील सर्व काय काय गोष्टी करायच्या विसरून जा.
Your first responsibility is to pray together, to read the scriptures together. You must do it because you can't survive if you don't.
तुमची पहिली जबाबदारी आहे की तुम्ही संगती प्रार्थना करा, तुम्ही संगती शास्त्र वाचा, आणि ही तुमची आद्य जबाबदारी आहे.
This is real.
आणि हे खरं आहे.
We have come in a few sessions from things that began in eternity and have finished up at our family table.
या काही सत्रांमध्ये आपण अनंत काळापासून, अनादि काळापासून सुरुवात करून आता जणू आपल्या कौटुंबिक मेजाच्या अवतीभोवती येऊन थांबलेलो आहोत.
If we would simply and sincerely vow in our hearts today, my brethren,
जर आता आपण प्रामाणिकपणे आपल्या मनामध्ये, अंतकरणामध्ये कबूल करू, माझ्या बंधूंनो,
that from this day hence we will ask God every day to make us the husbands we should be.
या क्षणापासून पुढे आपण प्रत्येक दिवशी प्रभूला मागू, प्रभू मला तुला हवा असा तू पती कर माझ्या पत्नीसाठी.
And my beloved sisters in Christ,
ख्रिस्तामधील माझ्या प्रिय बहिणींनो,
would you ask the Lord sincerely every day to make you the wife that you should be?
जशा प्रकारची पत्नी तुम्ही असावं तसं प्रभूने तुम्हाला करावं म्हणून तुम्ही प्रभूला मागाल का?
As you pray for it, brother,
जसं तुम्ही त्यासाठी कराल प्रार्थना, बंधूंनो,
as you pray for it, sister,
जसं तुम्ही तसं कराल बहिणींनो,
you will then find you start praying together for the same thing.
तुम्हाला कळून चुकेल की थोड्या वेळानंतर तुम्ही एकच गोष्टी करता प्रार्थना करणारे आढळून याल.
It will be accompanied by tears.
आणि त्यामध्ये मग अश्रूंच्या धारा पण वाहतील.
Tears for the proud and arrogant ways we've hurt each other over the years.
वर्ष वर्ष गेले आणि एकमेकांचा अपमान करून आम्ही कितीतरी विरोध केला त्या गोष्टी आठवून.
Tears mingled with joy that we're beginning at last to experience what marriage was intended to be by God.
आणि त्या ठिकाणी विवाह देवाने का संस्थापिला त्याचे उद्देश ओळखून त्या अश्रूंच्या ठिकाणी आनंद सुरू होईल.
You'll grow closer together.
तुम्ही दोघे जवळ आणले जाल.
Love will flourish and deepen.
तुमच्या जीवनामध्ये प्रेम अधिक वाहत दिसून येईल.
Do you want any other environment for these kids to grow up in?
यापेक्षा दुसरं कोणतं वातावरण या लेकरांनी वाढावं याची तुम्हाला मग करण्याची तरतूद करण्याची गरज भासेल का?
This is a great mystery.
हे मोठे रहस्य आहे.
Something now revealed.
परंतु आता प्रकट केले आहे.
That the husband and the wife in the Lord.
की प्रभूमधील पती आणि पत्नी.
A picture of Christ and the church.
की ते ख्रिस्त आणि मंडळीचे चित्र आहेत.
May God bless you.
प्रभू या वचनांच्या द्वारे आपणास आशीर्वाद देव.
Till we see each other again. Maranatha.
पुन्हा भेटूपर्यंत. Maranatha.
Thank you. Salam.
Maranatha.
Maranatha. The Lord come. Thank you.
Thank you.